स्तोत्र संहिता अध्याय 76। यहुदा देव कळला आहे, इस्रायलामध्ये त्याचे नाव थोर आहे, शालेममध्ये त्याचा मंडप आहे आणि सियोनेत त्याची गुहा आहे। तेथे त्याने धनुष्यबाण, ढाली, तलवारी आणि इतर शस्त्रे मोडून टाकली आहेत। तू जेथे शत्रूंना ठार केलेस त्या डोंगरावरून उतरताना तू तेजस्वी चमकतोस आणि तुझे वैभव प्रगट करतोस। जे हृदयाचे धाडसी ते लुटले गेले आहेत, ते झोपी गेले आहेत, सर्व योद्धे असहाय्य झाले आहेत। हे याकोबाच्या देवा, तुझ्या युद्धाच्या आरुणीने रथ आणि घोडे दोन्ही पण झोपी गेले आहेत। तू होय तूच ज्याचे भय धरावे असा आहेस। असा कोण आहे की तू रागवतोस तेव्हा तुझ्या दृष्टीस उभा राहील? तुझा न्याय आकाशातून आला आणि पृथ्वी भयभीत व निशब्द झाली। देवा, तू पृथ्वीवरील खिन्न झालेल्यांना तारवायला न्याय अंमलात आणण्यास उठला आहे। खचित त्या लोकांविषयी तुझा क्रोधित न्याय तुला स्तुती मिळून देईल। तुझा क्रोध तू पूर्णपणे प्रगट केला आहे। परमेश्वर तुमच्या देवाला नवस करून फेडा। ज्याचे भय धरणे योग्य आहे, जे तुम्ही त्याच्या स्वभोवती आहात त्यास भेटी आणा। तो अधिकाऱ्यांच्या आत्म्याला नम्र करतो, पृथ्वीच्या राजांना तो भयावह असा आहे।